नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागातल्यान ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. अबकी बार 400 पार ही घोषणा खरी थारतनाच हे खेपो दक्षिण भारतात लेगीत भाजपा सहित एनडीएक दोळे दिपकावपी यश मेळटले अशी आस्त मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. केंद्रात कांद्यावेले निर्गतीची बंदी फुडल्या आदेशा मेरेन वाडयल्या. 85 वर्ष वयल्या पिरायेच्या मतदारांक आणि 40% वयर अपंगत्व आशिल्ल्या मतदारांक घरातल्यान मतदान करपाची तजवीज वेंचणूक आयोगान केल्या. आयज संसारीक क्षयरोग दिसा निमतान देशांत साबार जागृताय कार्यावळी घडोवन हाडल्यात. आणि गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई हाणें होळीचे परबे निमतान गोंयकारांक परबी भेटयल्या. आतां पुराय खबरो. अबकी बार 400 पार ही घोषणा खरी थारतनाच हे खेपो दक्षिण भारतात लेगीत भाजपा सहित एनडीएक दोळे दिपकावपी यश मेळटले अशी आस्त मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. शेनवारा राती एनडीटीव्हीचो सर्वोत्कृष्ट कामगिरी करपी ल्हान राज्या गटाखातीरचो पुरस्कार घेतले उपरांत संवादाच्या कार्यावळींत ते उलयताले. प्रचारानिमतान कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगण ह्या राज्यांची भोंवडी हांवे केल्या. दक्षिण भारतात सुद्धा आता भाजपाचो प्रभाव वाढपाक लागला. प्रचार करतना म्हाका ही गजाल जाणवली आनी हाका लागून अंदू एकल्या भाजपाक 370 परस चड आनी एनडीएक 400 परस चड जागे मेळटले. अबकी बार 400 पार हे घोषणेत गोंयचे 100% योगदान आसतले. गोंयचे दोनूय जागे भाजपूच जिखतलो असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उलयतना उक्तायला. खण उद्देग बंद जाल्ल्यान सरकाराची येणावळ उणी जाली, बेकारी वाडली. 2020 वर्सा कोविड महामारीक लागून लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊना उपरांत स्वयंपूर्ण गोंय मोहीम सुरू केली. स्वयंपूर्ण गोंय मोहिमेचे परिणाम आता दिसपाक लागल्यात. आपल्या कार्यकाळात उदरगत आणि मुळाव्या सुविधांचेर 35,000 कोटी रुपया खर्च झाल्यात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आपल्या उलोवपातल्यान दिली. केंद्रान कांद्यावेली निर्गतीची बंदी फुडल्या आदेशा मेरेन वाडयल्या. देशातली उपलब्धताय वाढोवपाचो आणि कांद्याचे दर नियंत्रणात दवरपा खातीर हो निर्णय घेतला. कांद्याचे निर्यातीचेर बंदी 31 मार्च 2024 मेरेन वैध आसा आणि फुडल्या आदेशा मेरेन ती वाढयल्या असे परराष्ट्र व्यापार महासंचालक डीजीएफटी अधिसुचोवणेत सांगला. फाटल्या वर्सा डिसेंबरांत सरकारान कांद्याचे निर्गतीचेर बंदी घाल्ली, पूण इश्ट देशांनी केस टू केस पद्दतीन कांद्याची निर्गत जाता. 85 वर्ष वयल्या पिरायेच्या मतदारांक आणि 40% वयर अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींक घरातल्यान मतदान करपाक मेळटले असे वेंचणूक आयोगान जाहीर केला. दरेका मतदान केंद्राचे स्वयंसेवक आणि व्हीलचेअर मेळटले. तशेंच मतदान संस्था अपंगत्व आशिल्ल्या आणि जाणट्यांक येरादारीची व्यवस्था असतली. अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींक सोपे रितीन मतदान करपाक मेळचे आणि मतदान केंद्रांचेर सुविधांचो लाव घेवपा खातीर आयोगान सक्षम एप सुरू केला. तशेंच विद्यार्थ्यांक वेंचणूक प्रक्रियेची भेट म्हणून शाळांनी कायमस्वरुपी निश्चित मुळाव्यो सुविधा दिवपाक नेट दिला. तातूंत पिवपाचें उदक, शौचालय, संकेत, रॅम्प वा व्हीलचेअर, हेल्प डेस्क, मतदार सुविधा केंद्र, फावो तो उजवाड आणि शेड हांचो आसपाव जाता. गिमाच्या दिसांनी हॉस्पिटलांत उजो लागपाच्यो घडणुको घडच्यो न्हय म्हूण बेगोबेग उपाया येवजण्यो करपाचे आदेश दिवपी चीट भलायकी मंत्रालयान सगळ्या राज्यांक आणि संघराज्यांक धाडल्या. गिमाच्या दिसांनी तापमान वाढत आशिल्ल्यान हॉस्पिटलांत उजो लागपाचो धोको आसता अशें भलायकी सचिव अपूर्व चंद्र हांणी सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल सचिवांक बरयल्ल्या चिठयेंत म्हळां. भलायकी मंत्रालयान राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांक, राज्य भलायकी खात्यांक आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांक सहकार्यान काम करपाक निर्देश दिवपाची विनंती केल्या. हॉस्पिटलांनी उजो पालोवपी उपकरणां, हायड्रंट आणि गजर हांची नेमान तपासणी करची पडटली असे तातूंत म्हळा. हातूंत एक्स्टिंग्विशरांची कालावधी सोंपपाच्यो तारखो तपासप, हायड्रंट सुलभ आसात आणि उदकाचो फावतो दाब आसा हाची खात्री करप आणि पुराय सुविधेत उजो पालोवपाचे गजर कार्यक्षम आणि आयकूंक येतात हाची खात्री करप हांचो आसपाव आसा. पणजी स्मार्ट सिटीची कामां सगळ्या पिरायेच्या लोकांखातीर योग्य आणि पूरक थारची म्हणून स्मार्ट सिटी महामंडळान सल्लागार समिती स्थापन केल्या. गोंय राज्य दिव्यांग आयोगाचे सचिव हे सल्लागार समितीचे अध्यक्ष आसात. अध्यक्षासयत समितीचे 10 वांगडी आसा. दिव्यांग मंडळाचे सल्लागार प्रकाश कामत, ड्रेकचे अध्यक्ष अवेलिनो डिसा आणि हेर सल्लागार समितीचे वांगडी आसात. स्मार्ट सिटी येवजणेखाला रस्ते, सिवरेज तशेंच हेर कामां सुरू आसात. सामान्य लोकां सयत ह्या मुळाव्या सुविधांचो दिव्यांग तशेंच ज्येष्ठ नागरिकांक उपेग जावपाक जाय ही समिती कामाची पळोवणी करून आवश्यक अश्यो सुचोवण्यो करतली. कामाची पळोवणी करपाचे अधिकार समितीक दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागातल्यान आयकतात.
3 steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, 2 gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
आयज पुराय देशांत संवसारीक क्षयरोग दीस पाळटात. त्या निमतान देशांत क्षयरोगाच्या दुयेंसाविशीं जागृताय घडोवन हाडपाच्यो साबार कार्यावळी घडोवन हाडल्यात. 24 मार्च 1882 ह्या दिसा डॉ रॉबर्ट कोच हांणी मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसीस हो क्षयरोगाक जापसालदार आशिल्ल्या जंतूचो सोद लायिल्लो. दर वर्सा ह्या दिसा संवसाराक क्षयरोगाविशीं माहिती आनी ताचो प्रसार कसो आडावचो हाचेर लोकांमदी जागृताय वाडोवपाचो हेत धरून क्षयरोग दीस मनयतात. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसीस ह्या जंतूक लागून क्षयरोग जाता आनी फुफ्फुसां चड प्रमाणांत बाधित जातात. मुत्रपिंड मेंदू अशा कुडीच्या हेर भागांचेरूय क्षयरोगाचो परिणाम जावं येता. रोगप्रतिकार शक्त दुबळी जावप, गोडेमूत, कुपोशण आनी तंबाखूचो वापर अशे घटक क्षयरोग दुयेंसांचो धोको वाडोवंक शकतात. इतले मजगतीं क्षयरोग म्हळ्यारूच टीबी दुयेंसा आडच्या लढ्यात भारत देश आघाडीचेर आसा. क्षयरोग म्हळ्यारूच टीबीचे दुयेंस हे देशाचे भौशीक भलायकेक सातत्यान येवपी आव्हान आसा. 2025 मेरेन क्षयरोग देशातल्यान ना करपाच्या हेतान केंद्र सरकाराकडल्यान एक व्यापक धोरण आंकलां. ताचो परिणाम फुडारांत जातलो अशी आस्त तंबाखू निर्मुलना खातीरच्या राष्ट्रीय संस्थेन म्हळ्यार नोटान प्रगटायल्या. नोटाच्या गोंय फाट्याचे अध्यक्ष डॉ शेखर साळकार हांणी उजवाडिल्ल्या पत्रकांतल्यान संवसारीक भलायकी संघटनेन दिल्ले माहिती प्रमाण भारतांत सगळ्यांत चड टीबीचे दुयेंती आसात. 2023 वर्सा सुमार 2.64 दशलक्ष नव्या दुयेंतींची नोंद जाल्या. दर वर्सा संवसारीक पांवड्यार 10.6 दशलक्षा परस चड दुयेंती टीबीन संक्रमीत जातात. तेच परी 2022 वर्सा सुमार 1.30 दशलक्ष दुयेंती मरणा फकत टीबीच्या दुयेंसान आयल्यात आनी हातूंत सुमार 27% मरणा आयिल्ले दुयेंती भारतातले आसात अशें म्हळां. दरेकी लाखभर दुयेंती फाटल्यान 133 नवे दुयेंतींच्यो केसी उप्रासतात अशी माहिती ह्या पत्रकांत डॉ साळकार हांणी दिल्या. गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय हांणी गोंयकारांक होळयेची परबी भेटयल्या. होळी ही परब म्हणल्यार आमच्या विविध समाजातल्या चैतन्यपूर्ण रंगांचे आनी सोशिकतायेचे भावनेचे प्रतीक आसा. होळी हो रंगांचो सण, तो आमकां सलोक्याचे आनी भावपणाचे बंद अधिक बळिश्ट करपाची संद दिता. जात पंत आनी धर्माचो विचार करिनासतना सगळे लोक आनंदान आनी उमेदीन हो सण मनयतात हेच हे परबेचे खाशेलपण आसा. ही एक म्हत्वाची परब जी एकामेकाकडले संबंद, एकामेकाकडली समजिकाय, एकताय आनी राष्ट्रीय एकचार हांकां उर्बा दिता. होळी ही अशी एक परब जंय रंगयाळ्यांचेर देशाचे विविधतायेंतल्यान एकतायेचे अद्वितीय खाशेलपण दाखयतात अशें राज्यपालांनी आपल्या संदेशांत म्हळां. ही परब गोंयकारांक अधिक आनंद, प्रेम, समृद्धी आनी खोस घेवन येव अशें राज्यपालांनी आपल्या संदेशांत म्हळां. शिमगोत्सव ही आमची लोकसंस्कृती आसा. ती गोंयच्या ल्हान तशेंच जाणट्या लोककलाकारांनी तिगोवन दवरल्या. फुडारातूय ही गिरेस्त लोककलेचे दायज तिगोवन दवरप ही आमची जापसालदारकी आसा. लोककले वांगडाच आमची सैमीक सोबीतकाय, आमचे पर्यावरण तिगोवन दवरपा खातीर सगळ्यांनी एकवटी सहकार्य दिवपाची गरज आसा अशें कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी सांगलें. फोंडें तालुको अंत्रुज शिगमोत्सव समिती आनी फोंडें नगरपालिका मंडळ हांच्या जोड पालवान माड्डोळच्या श्री म्हाळसा देवीच्या देवळांत वचून नमन घालून फोंडें शिगमोत्सवाक सुरवात केले उपरांत मंत्री गावडे उलयताले. हे वेळार केळी, कुंकळे, पिरवळ, भोमा तशेंच थळाव्या शिगम्या मेळांनी ढोलताशांच्या वाजपार आनी रंगीत गुडयांच्या नाचा तालार देवी म्हाळशेचें दर्शन घेवन नमन घालें. इतले मजगतीं आयज माड्डोळची चतुर्दश वडा उमेदीन मनयतात. दनपारच्यान थळावे तशेंच गांवा भोंवतणचे शिगम्या मेळ आयज ढोलताशांच्या वाजपान आनी तरेकवार भोडंगी भोरंगी अशे भेसातले मेळ ओसय ओसयचो गदर घालीत आनी आमी जाऊया म्हाळशेच्या भेटे रे, म्हाळसा आमकां भेटली अर्दे वाटेर रे ह्या गजरांत देवी म्हाळशेचें दर्शन घेत आसात. शिगम्या मेळांतली तरेकवार भोडंगी सवंगां आनी रंगमेळ पळोवपाक म्हाड्डोळच्या बाजारा सावन देवळां मेरेन लोकांची उफाट गर्दी भरल्या. श्री म्हाळसा देवीचें दर्शन घेवन नमन घातले उपरांत आनी चतुर्दश मनयले उपरांत फोंडें शिगमोत्सवाक सुरवात जाता. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. अबकी बार 400 पार ही घोषणा खरी थारतना सेखेपो दक्षिण भारतात लेगीत भाजपा सहित एनडीएक दोळे दिपकावपी यश मेळटले अशी आस्त मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. केंद्रांत कांद्यावेले निर्गतीची बंदी फुडल्या आदेशा मेरेन वाडयल्या. 85 वर्ष वयल्या पिरायेच्या मतदारांक आणि 40% वयर अपंगत्व आशिल्ल्या मतदारांक घरातल्यान मतदान करपाची तजवीज वेंचणूक आयोगान केल्या. आयज संसारीक क्षयरोग दिसा निमतान देशांत साबार जागृताय कार्यावळी जातात आनी गोंयचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लय आनी होळीचे परबे निमतान गोंयकारांक परबी भेटयल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.